नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसदेच्या संयुक्त बसकेन राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाच्या अभिभाषण प्रस्तावाचेर चर्चा सुरू जाली. फाल्यां जावपी 70 वांगड्यांच्या दिल्ली विधानसभेची वेंचणुकेची तयारी सुरू आसा. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज नवी दिल्लींत जम्मू काश्मीराच्या सुरक्षा नियाळ बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. भूतानाचे राजा जिग्मी खेसर नामगेल वांगचुक आयज महाकुंभातल्या प्रयागराजाच्या भेटीर आसतले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संगीतकार चंद्रिका टंडन हांकां त्रिवेणी आल्बमा खातीर ग्रॅमी पुरस्कार फावो जाल्ल्या निमतान परवी भेटयली. सोशल मिडिया पोस्टान प्रधानमंत्री मोदी हांणी भारतीय संस्कृताये विशीं टंडन हांची आवड आनी उद्देजक, परोपकारी आनी संगीतकार म्हणून केल्ल्या कामगिरीची तोखणाय केली. संसदेच्या संयुक्त बसकेंत राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाच्या अभिभाषण प्रस्तावाचेर राज्यसभेन चर्चा सुरू जाली. चर्चा सुरू करतना भाजपा वांगडी किरण चौधरी हांणी शेतकारांचे उत्पन्न दुप्पेटीन वाडोवपा खातीर सरकारान स्मारकीय उपक्रम केल्यात अशें सांगले. शेतकी क्षेत्रा खातीर केल्ल्या यत्नांक लागून विरोधी पक्ष सरकारा आड खोटी मोहीम करता अशें सांगून ताचे बदला युपीए सरकारान डॉ स्वामिनाथन समितीच्यो शिफारशी साठोवन दवरल्यात अशें भाजपा वांगड्यांनी सांगले. शेतकारांक तांच्या उत्पादनातल्यान चड येणावळ मेळची हे खातीर सरकारान जायते उपाय केल्यात अशें तांणी फुडें सांगले. विरोधी पक्ष आनी काँग्रेसीचे फुडारी मल्लिकार्जून खरगे हांणी बेकारी, वस्तूंचे दर वाडप आनी अमेरिकन डॉलराच्या मुखार भारतीय रुपयाचे मोल देवपाचो प्रस्न मांडलो. दर वर्सा 2 कोटी नोकऱ्यो दिवपाचे उतर सरकारान पुराय करूंक ना असो आरोप तांणी केला. हे चर्चेन हस्तक्षेप करतना केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांणी खरगेंचे शेतकार आत्महत्या करतात ह्या आरोपाचो निषेध केलो. फाल्यां जावपी 70 वांगड्यांच्या दिल्ली विधानसभेच्या वेंचणुकेची तयारी सुरू आसा. सकाळी 7 ते 6 मेरेन मतदान जातले. काल सांजे प्रचार मोहीम सोपली. शेनवारा मतांची मेजणी जातली. दिल्लीत भाजपा, आम आदमी पार्टी आनी काँग्रेस हांचे मदीं वेंचणुकेन तिहेरी सर्त दिसता. 1,56,00,000 मतदार आपलो वेंचणूक मताधिकार वापरून उमेदवारांचे नशीब थारावपाचे आसात. राष्ट्रीय राजधानीतल्या 13,760 मतदान केंद्रांनी मतदान जातले. वेंचणुकेन मतदारांनी वांटो घेवपा खातीर वेंचणूक आयोग मतदारांक अनुकूल अशे वेगवेगळे उपाय आपणायतात. मतदान अणभव सोपो आनी सरळ करपा खातीर रांक वेवस्थापन सोल्युशन QMS एप सुरू केला. मतदानाच्या दिसा सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर 35,000 परस चड दिल्ली पुलीस कर्मचारी, 19,000 होमगार्ड आनी 220 CAPF कंपनींची नेमणूक करतले. विधानसभा वेंचणुके खातीर वेंचणूक आयोगान 1,08,00,000 कर्मचारी नेमल्यात. आता मेरेन 220 कोटी रुपया परस चड रोख, सोरो, घुवळी वखदां, फ्रीबीज आनी मोलादीक धातू जप्त केल्ल्याची नोंद जाल्या. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीत जम्मू काश्मीराच्या सुरक्षा नियाळ बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. हे बसकेंत जम्मू काश्मीराचे राज्यपाल मनोज सिन्हा, घर सचीव गोविंद मोहन आनी IB आनी रॉ सारख्या केंद्रीय एजन्सीचे मुखेल्या सयत हेर वडील अधिकारी हाजीर रावतले. भूतानाचे राजा जिग्मी खेसर नामगेल वांगचुक आयज महाकुंभातल्या प्रयागराजाक भेट दितले. ते त्रिवेणी संगमात पवित्र बुद्धी घेतले. राजा काल उत्तर प्रदेशांतल्या लखनौ शारांत पावले. सध्या महाकुंभात भक्तीभावाचे प्रदर्शन दिसून येता आनी भारतांतल्या आनी विदेशांतल्यान कोट्यांनी भक्त आकर्षित जाल्या. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल काश्मीराक वचपी गाडयो बेगीन सुरू जातल्यो अशें जाहीर केलां. जम्मू काश्मीरांतल्या सगळ्या ट्रॅकांक उर्जा दिल्या अशें तांणी सांगलें. काल नवी दिल्लींतल्या आभासी पत्रकार परिशदेन मार्गदर्शन करतना रेल्वे मंत्र्यांनी कटरा श्रीनगर रेल्वे मार्गाची सगळी गरज आशिल्ली चाचणी प्रक्रिया पुराय जाल्या आनी बेगीनूच वेवसायीक कार्यावळी सुरू जातली अशें म्हळां. जम्मू रेल्वे स्टेशनाचो चालू आशिल्ले पुनर्विकास एकदा पुराय जातकच जम्मू आनी श्रीनगर हांच्या मदीं थेट रेल्वे संपर्काची खात्री जातली अशें तांणी सांगले. जम्मू कंठीतल्यान मुखेल रेल्वे मुळावी बांदावळ आनी उदरगत प्रकल्पांचेर मंत्री वैष्णव हांणी म्हायती दिली. तशेंच रेल्वे मुळावी बांदावळ आनी उदरगत प्रकल्पा संबंधीत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 केंद्रशासित प्रदेश विशिष्ट तरतुदी विशीं म्हायती दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. शंघाई सहकार संघटनेचे सरचिटणीस नूरलान येरमकबायेव आयज नवी दिल्लीत पावले. सोशल मिडियाच्या एका पोस्टान विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल हाणी ही भेट प्रादेशिक सहकार सुरक्षा वेपार आणि अर्थिक उदरगत वाढोवपा खातीर देशाची वचनबद्धता स्पष्ट करता असे सांगले. ते भारताच्या 4 दिसांच्या भोंडेर आसात. संसदेच्या संयुक्त घरांनी राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाच्या उपकार प्रस्तावाची चर्चा लोकसभेत झाली. या चर्चेवेळार उलयताना काल विरोधी फुडारी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हाणी राष्ट्रपतींच्या भाषणाची टीका करून फाटल्या वर्षांची पुनरावृत्ती आणि सरकारच्या कामगिरीचेर खर टीका केली. देशाचा फुडार तरणाट्यांचेर आधारून असा असे सांगून राहुल गांधी हाणी बेकारीविषयी हुस्को उक्तायलो. देशांत वाढ झाली तरी बेकारी प्रस्नांचेर उपाय काढपाक सरकार अपेस आयला असे तांणी सांगले. देशाच्या जीडीपीन उत्पादन कंपनीचो वाटो 15.3% वयल्यान 12.6% देवला, जे फाटल्या वर्सा 60% उणे आसा असे तांणी नदरेक हाडले. हाचे आदी भाजपा खासदार रामवीर सिंग बिधुरी हाणी प्रस्ताव मांडून नरेंद्र मोदी फुडारपणा खाला आशिल्ल्या सरकारान लोक कल्याणकारी येवजण्या सयत कामगिरीची वळेरी दिल्या. राजधानीत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री आवास येवजण सारखिल्ल्यो केंद्रीय येवजण्यो चालीक लावपाक अपेस आयिल्ल्यान आप फुडारपणा खाला दिल्ली सरकाराचेर टिका केली. हेर खासदारांनी हे चर्चेवेळार हुस्को उक्तायलो. एसपीचे नरेश चंद्र उत्तम पटेल हाणी राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनात किमान आधार किंमत MSP गॅरंटीचो उल्लेख नाशिल्ल्याचे नदरेक हाडले. अन्नधान्याची चलनवाढ आणि शेतकी रीण माफी वळगिल्ल्यान TMCचे डॉ काकोली घोष दस्तीदार हाणी टीका केल्या. शिवसेना UBTचे अरविंद गणपत सावंत हे शेतकारांक फायदो जावपी येवजण्याविशी उलयले आणि शिक्षण वेवस्थेतल्यान विसंगतीविशी हुस्को उक्तायलो. फाटल्या महिन्याच्या 31 तारखे मेरेन वापरान आशिल्ल्या 2000 रुपयांच्या नोटींची वट्ट मोल 6,577 कोटी रुपया मेरेन देवला अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेन दिल्या. मे 2023 वर्सा वापरान आशिल्ल्या 3.56 लाख कोटी रुपयांच्यो चलन नोटींतल्यो 98.15% नोटी वेवस्थेक परतून मेळ्यात अशें रिझर्व्ह बँकेन निवेदनांत स्पष्ट केलां. 7 ऑक्टोबर 2023 मेरेन नागरिकांनी बँकांनी जमा करपाक वा अदलाबदल करपाक मेळटा अशें सांगिल्लें. 2000 रुपयांची नोट कायदेशीर मुद्रा उरून इंडिया पोस्टावरवी RBIच्या 19 इश्यू ऑफिसांतल्यान खंयच्याय कार्यालयांत अजूनय नोटी जमा करपाक वा अदलाबदल करपाक मेळटा अशें RBIन लोकांक सांगलां. शेजारच्या दोनूय देशांनी शिमेचे सुरक्षा यत्न घटमूट करपाक मान्यताय दिल्या उपरांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हाणी कॅनडा आणि मेक्सिकोचेर अमेरिकेचे दर वाढोवपाक 1 महिनो कळाव जाहीर केला. चीनाचेर शुल्क आयज लेगीत लागू जावपाचे आसात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो हाणी ट्रम्प हांचे कडेन केल्ल्या कॉला वेळार शिमेचे सुरक्षेचेर अतिरिक्त सहकार्याचे उतर दिला. कॅनडा आपली 1.3 अब्ज अमेरिकन डॉलराची शिमेची येवजण चालीक लायता. तातूंत नव्या हॅलिकॉप्टर तंत्रगिन्यान आनी कर्मचाऱ्यांनी शिमो घटमूट करप, अमेरिकन भागीदारांक समन्वय वाढोवप आनी बंदी आशिल्ल्या फेंटनील वखदांचो प्रवाह आळाबंदा हाडपा खातीर साधनां वाढोवप हांचो आस्पाव आसा असो उल्लेख ट्रुडोन केला. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शिनबॉम हांच्या कडेन सकारात्मक संवाद साधलो अशें ट्रम्प हांणी उक्तायले. तांणी अमेरिका मेक्सिको शिमेचेर 10,000 सैनिकांक तैनात करपाक मान्यताय दिली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयज सकाळच्या वेळार पावस पडलो. मजगती भारतीय हवामान खात्यान आयज हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आनी अस्तंत उत्तर प्रदेशांत गडगड पासयत झगला मारपाचो अदमास उक्तायलो. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात अशाच तरेचे परिस्थिती असपाची शक्यताय असा. आता पुराय खबरो. संसदेच्या संयुक्त बसकेन राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाच्या अभिभाषण प्रस्तावाची चर्चा सुरू झाली. फाल्यां जावपी 70 वांगड्यांच्या दिल्ली विधानसभेची वेंचणुकेची तयारी सुरू आसा. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत जम्मू काश्मीराच्या सुरक्षा नियाळ बसकेचे अध्यक्षपद सांभाळतले. भूतानचे राजा जिग्मी खेसर नामगेल वांगचुक आज महाकुंभातल्या प्रयागराजाच्या भेटीर आसतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आज सांजे 6 वरां 30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.